या कार्यक्रमाचे प्रायोजक जिओ फ्रेश आयुर्वेदिक शॉपी।
श्रोते हो नमस्कार, जिओ फ्रेश प्रस्तुत आयुर्वेदाचा खजिना या कार्यक्रमात तुमचं स्वागत। आयुर्वेदामध्ये आपल्या अनेक व्याधींसाठी बरेच उपचार सांगून ठेवलेले आहेत आणि जिओ फ्रेशची अशी अनेक उत्पादनं आहेत जी या सगळ्या व्याधींवरती अगदी छान रिझल्ट देतात। आता ही उत्पादनं नेमकी कोणती आहेत आणि कोणी कोणी ती वापरली आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। आणि हे सांगण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत ज्यांना आपण नेहमीच बघितलेलं आहे नाटकांमधून किंवा स्क्रीनवरती, अशा नीता पेंडसे मॅडम। नमस्कार नीताताई।
नमस्कार।
श्रोत्यांना तुझ्याकडून नक्कीच ऐकायला आवडेल की जिओ फ्रेशचे कोणती उत्पादनं तू वापरतेस आणि त्याचं कारण काय आहे।
रेडिओच्या माध्यमातूनच जिओ फ्रेश बद्दल समजलं।
अच्छा।
आणि तुला तर माहितीच आहे की आपल्या क्षेत्रामध्ये आपण मेकअप करतो त्याची मग काही वेळेला अलर्जी येऊ शकते। तर जिओ फ्रेशचं नुरवी क्रीम मला तज्ज्ञांनी सांगितलं की तुम्ही युज करून बघा आणि मला खूप सांगायला आवडेल की मला त्याचा खूप फायदा झाला।
अच्छा।
म्हणजे रॅशेस येणं बंद झालं मेकअपच्या अलर्जीमुळे। मला खूप आनंद झाला या गोष्टीचा की नुरवी क्रीम मी वापरते। आणि सगळ्यांना मी हे सांगेन की तुम्ही खरंच जिओ फ्रेशला एकदा जाऊन भेट द्या आणि त्यांचे प्रोडक्ट्स युज करा, ते खरंच आपल्याला खूप उपयोगी ठरतील।
अच्छा। जिओ फ्रेशचे नुरवी टॅबलेट, नुरवी सिरप किंवा नुरवी क्रीम तुम्हालाही हवं असेल तर जिओ फ्रेशच्या कुठल्याही शॉपीला संपर्क करा। 7-303-301-302, पुन्हा एकदा 7-303-301-302 नंबर लक्षात ठेवा, 7-303-301-302। आता तू सतत दौऱ्यावरती असतेस नाटकांच्या असू दे किंवा मग सिरियल्सची शूटिंग असू देत, यामध्ये मग नुरवी क्रीम असेल, नुरवी टॅबलेट असेल किंवा सिरप, याचं काही पथ्य तुला वेगळं पाळावं लागतं का?
छे, अजिबातच नाही। म्हणजे मला ह्या प्रोडक्टचं इतका हे आहे की आपण एखाद वेळ समजा युज करायचं राहून गेलं तर ते आपण आपल्या जेव्हा लक्षात येईल त्यावेळी ते आपण लावून त्याचा इफेक्ट घेऊ शकतो।
म्हणजे आयुर्वेदिक असण्याचा तो एक महत्वाचा भाग आहे की ही प्रोडक्ट आयुर्वेदिक आहेत।
हो हो, नक्कीच।
अच्छा, ही जिओ फ्रेशची सगळी जी प्रॉडक्ट आहेत तू किती वर्ष वापरतेस ते श्रोत्यांना सांगना।
2 वर्षांहून अधिक काळ मी हे वापरते आणि तुला जसं म्हटलं मला खूप फायदा होत आहे। थँक्यू नुरवी।
अच्छा, त्यामुळे आता लाईफ लॉंग तू वापरणार आहे।
येस, डेफिनेटली।
थँक्यू नीता, इथे येऊन आमच्याशी गप्पा मारल्यास त्याबद्दल।
थँक्यू चित्रा।
जिओ फ्रेशचे नुरवी टॅबलेट, नुरवी सिरप किंवा नुरवी क्रीम तुम्हालाही हवं असेल तर जिओ फ्रेशच्या कुठल्याही शॉपीला संपर्क करा। 7-303-301-302, पुन्हा एकदा 7-303-301-302 नंबर लक्षात ठेवा, 7-303-301-302। श्रोते हो, आता आपल्याशी संवाद साधणार आहेत ज्यांनी जिओ फ्रेशची फ्रँचायझी घेतली आहे असे शिंदे सर, त्यांच्याशीच बोलूयात। नमस्कार सर।
नमस्कार मॅडम।
ही फ्रँचायझी तुम्ही का घेतली आणि त्याचा काय उपयोग झाला ते श्रोत्यांना सांगा ना।
मी सिरमपूर येथे जिओ फ्रेश आयुर्वेदिकची फ्रँचायझी घेतली, त्याच्यामुळे मला परिसरातील लोकांच्या आयुर्वेदिक पद्धतीने आणि जिओ फ्रेशच्या पंचभौतिक उपचार पद्धतीने उपचार करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामुळे मला स्वयंरोजगारही प्राप्त झाला।
बर।
जिओ फ्रेशचे पंचभौतिक पद्धतीने बनवलेले मनकाविकारासाठी वेदनारे तेल टॅबलेट ओस्टिओफ्रेश ऑइल, पचनविकारासाठी तिक्तादी सुदशेखर बीके टॅबलेट, रक्तविकारासाठी नुरवी टॅबलेट रक्तशांती सिरप, लहान मुलांसाठी रेसिमोसा ग्रॅन्युल्स, त्वचविकारासाठी नुरवी तेल जिओ फ्रेशचं साबण, महिला विकारासाठी दशमूळ सिरप, मातृकेअर सिरप, युटिजेन टॅबलेट, हे सर्व औषधे प्रकृती आयुर्वेदिक रिसॉर्टचे तज्ज्ञ डॉक्टर दर आठवड्याला व्हिजिट देऊन जन्मतारखेनुसार रोगनिदान व उदरनाथ परीक्षा करून रुग्णांना सल्ला देतात। मला त्याचा चांगला फायदा झाला, परिसरातील लोकांचं आरोग्य ही आयुर्वेदिक पद्धतीने चांगलं सुधारलंय। आपणही आपल्या शहरामध्ये जिओ फ्रेशची आयुर्वेदिक शॉपी सुरू करू शकता।
अच्छा, श्रोते हो, आताच तुम्ही ऐकलं जिओ फ्रेशची आयुर्वेदिक शॉपी ही परिसरातल्या लोकांचं आरोग्य कसं सुधारू शकते, अशी जिओ फ्रेशची आयुर्वेदिक शॉपी तुम्हालाही सुरू करायची असेल तर संपर्क करा 7-303-301-302 नंबर, पुन्हा एकदा 7-303-301-302 नियम आणि अटी लागू। जिओ फ्रेश प्रस्तुत आयुर्वेदाचा खजिना या कार्यक्रमात श्रोते हो आज इथेच थांबणार आहोत, पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार। जिओ फ्रेशचं नुरवी टॅबलेट, नुरवी सिरप किंवा नुरवी क्रीम हवं असेल किंवा जिओ फ्रेशची फ्रँचायझी घ्यायची असेल तर जिओ फ्रेशला संपर्क करा 7-303-301-302 या नंबरवरती। 7-303-301-302 नंबर लक्षात ठेवा, 7-303-301-302।
या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा।